नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नेदरलँडसाचे प्रधानमंत्री रॉब जॅटन हांचे कडेन टॅलिफोनावरवी संवाद साधलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजराताच्या भोंवडेर आसतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन बिहार आनी कर्नाटकाच्या दौऱ्यार आसतल्यो. कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी हरियाणा, उत्तर प्रदेश आनी कर्नाटकांत रबी 2025-26 हंगामांत विक्रमी प्रमाणांत दाळ आनी तेलबिया मेळोवपा खातीर राज्य सरकारांच्या प्रस्तावाक मान्यताय दिल्या. आतां पुराय खबरो. ग्राहकांच्या माहितीची सुरक्षितता आनी गोपनियता सुनिश्चित करपाक देशांतल्यो बँको एक कडक कायदेशीर आनी नियामक चौकटी अंतर्गत काम करतात अशें लोकसभेंत प्रस्नोत्तराच्या वेळार पुरवणी प्रस्नाक जाप दितना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण हांणी म्हणलें. भारतीय रिझर्व्ह बँकेन जारी केल्ल्या नो युअर कस्टमर KYC प्रणाली आनी मार्गदर्शक तत्वाप्रमाण बँकांक ग्राहकांच्या माहितीची गोपनियता राखप बंधनकारक आसा अशें तांणी म्हळें.
The RBI has issued master directions.
रिजर्व बैंक ने ग्राहकों की जानकारी की गोपनीयता और जानकारी साझा करने के बारे में व्यापक दिशा निर्देश जारी किए हैं. बैंकों के लिए आवश्यक है कि वे ग्राहकों की जानकारी को गोपनीय रखें. मुख्य रूप से 5 विभिन्न कानून हैं. इनके अंतर्गत बैंकों और डेटा इकट्ठा करने वाले संस्थाओं को नियमों का पालन करना होगा. इनमें भारतीय स्टेट बैंक अधिनियम, बैंकिंग कंपनी अधिनियम, क्षेत्रीय ग्रामीण बैंक अधिनियम, क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी अधिनियम और सार्वजनिक वित्तीय संस्थान अधिनियम शामिल है.
आयबीसीन डिसेंबर 2025 म्हणसर कंपनीक दिल्ल्या तेक्याविशी उलयतना तांणी सांगलें.
As of December 2025, IBC has facilitated resolution of 1,376 companies, enabling creditors to recover 4.11 lakh crores. So that is the record of IBC, and financial creditors have also seen recovery exceeding 34% of their claims.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नेदरलँड्साचे प्रधानमंत्री रॉब जॅटन हांचे कडेन फोनावरवी संवाद साधलो. सोशल मिडियाचेर प्रधानमंत्र्यांनी आपल्या संवादात भारत नेदरलँड संबंध घटमूट करपाच्या मार्गाचेर चर्चा केल्या अशें सांगलें. अर्धवायू, उदका प्रकल्प, हरीत हायड्रोजन आनी टॅलेंट मोबिलिटी ह्या सारक्या वाठारांनी भागीदारीची क्षमताय ह्या चर्चेंत उक्तायल्या. अस्तंत आशियांतल्या परिस्थितीचेरूय दोनी फुडाऱ्यांनी मतांचे आदान प्रदान केल्ल्याचे प्रधानमंत्री मोदी हांणी नदरेक हाडले आनी ह्या वाठारांत शांतताय आनी स्थिरताय परतून मेळोवपाच्या गरजेचेर भर दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजराताच्या भोंवडेर आसतले. प्रधानमंत्री वाव थरड हांगा 19,806 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांची बुन्यादी फातर बसयतले. प्रधानमंत्री वीज, रस्तो, येरादारी आनी महामार्ग आनी रेल्वे मंत्रालयाच्या 10,921 कोटी रुपयांच्या उदरगतीच्या प्रकल्पांची बुन्याद घालून राष्ट्राक समर्पित करतले. तशेंच गुजरात सरकाराच्या शार उदरगत, उदका संसाधन, उदका पुरवण, रस्ते आनी इमारती, GIDC, भलायकी आनी कुटुंब कल्याण, पर्यटन आनी आदिवासी उदरगत खात्याचे 8,886 कोटी रुपयांचे उदरगतीचे काम प्रधानमंत्री सुरू करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन बिहार आनी कर्नाटकाच्या दौऱ्यार आसतल्यो. तांच्या भेटीच्या पयल्या दिसा राष्ट्रपती बिहारांतल्या राजगिराच्या नालंदा विद्यापीठाच्या दिक्षांत सुवाळ्याक हाजीर रावतल्यो. फाल्यां कर्नाटकांतल्या तुमाकुरू हांगाच्या श्री सिद्धगंगा मठ हांगा डॉ श्री श्री शिवकुमार महास्वामीजींच्या 119व्या जयंतीक आनी गुरुवंदनाच्या उत्सवान राष्ट्रपती हाजीर रावतल्यो. कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी हरियाणा, उत्तर प्रदेश आनी कर्नाटकांत रबी 2025-26 हंगामांत विक्रमी प्रमाणांत दाळ आनी तेलबिया मेळोवपा खातीर राज्य सरकारांच्या प्रस्तावाक मान्यताय दिल्या. ह्या खरेदी दर आदार येवजणे खाला शेतकारांक आपली पिकां कमी दरांत विकपाची सक्ती पसून सुटका मेळटली अशें कृषी आनी शेतकार कल्याण मंत्रालयान सांगलां. हरियाणा, उत्तर प्रदेश आनी कर्नाटक खातीर मान्यताय मेळिल्ल्या दर आधार येवजण प्रस्तावावरवी उण्यात उणे आधारभूत मोल चणे, मसूर, मोसंबी आनी कुसूम सारकिल्ल्या म्हत्वाच्या दाळ आनी तेलबियाच्या पिकांची बरी वेवस्थापन केल्ली खरेदी सुनिश्चित जातली अशें म्हणलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
सात दिसांचो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दिल्ली 2026 नवी दिल्लीच्या भारत मंडपमात आयज सोपलो। काल महोत्सवाचो समारोप सुवाळो दिल्लीचे उपराज्यपाल तारणजीत सिंग संधू, मुखेलमंत्री रेखा गुप्ता आणि पर्यटन आणि संस्कृती मंत्री कपिल मिश्रा हांच्या हाजिरेन आयोजित केल्लो। या संदर्भात उलयताना दिल्ली एलजीन सिनेमाच्या परिवर्तनकारी शक्तीचेर भर दिलो आणि खोलायेन वैयक्तिक कथा संस्कृताय शिमेपार प्रतिनिधित्व जावंक शकता असे सांगले। मजगती देशांतल्या आणि संसारातल्या उदेत्या वाठाराच्या कलाकारांक आणि सृजनशीलांक आपली प्रतिभा दाखोवपा खातीर फिल्म फेस्टिवल हे एक बळिष्ट माध्यम झाला असे दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांणी सांगले। दक्षिण लेबननातल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतताय राखणदारांचेर हालीच जाल्ल्या हल्ल्याचो भारतान निषेध करून शांतताय राखणदारांची सुरक्षितताय हे मुखेल प्राधान्य आसपाक जाय हाचेर भर दिला। शांततायेची राखण करपी कठीण परिस्थितीन वावुरतात आणि संघर्ष जावपी वाठारांनी संयुक्त राष्ट्रांच्या आदेशाच्या आधारार तैनात करतात असे संयुक्त राष्ट्रांतले भारताचे प्रतिनिधी हांणी सांगले। संयुक्त राष्ट्रांच्या लेबननातल्या अंतरिम दळान कळयल्ल्या घडणुके उपरांत हे निवेदन आयला, जंय संयुक्त राष्ट्रांच्या सुवातेर दोन शांतताय राखणदारांक मरण आयला आणि दुसरो गंभीर जखमी झालो। या हल्ल्याचो संसारीक निषेध करपाक सामील जावन भारतान संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितताय सुनिश्चित करपाचो उलो सगळ्या पक्षांक मारला। महावीर जयंती 24वी आणि निमणे जैन तीर्थकार भगवान महावीरांची जयंती आयज देशभर मनयतात। महावीर जयंती हो जैन समाजान एक बरो दीस मानतात। भगवान महावीरांचे अनुयायी प्रार्थना जप करून प्रसाद अर्पण करून आणि रथ मिरवणुकींनी वाटो घेऊन हो उत्सव मनयतात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी महावीर जयंती निमतान देशांतल्या लोकांक खास करून जैन भाव भयणींक परबी भेटयल्यात। भगवान महावीरांची अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचार्य आणि अपरिग्रह ही पाच तत्वां सगळ्यांक जिणेंत योग्य मार्गाचेर चलपाक प्रेरीत करता असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आपल्या संदेशांत सांगला। जनगणना 2027 पहिल्या पावण्यार सरकारान 33 प्रस्नांची वळेरी अधिसुचोवणी दिल्या। नवी दिल्लीत पत्रकार परिषदेन उलोप करतना भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण हांणी जनगणना दोन पावण्यांनी जातली अशी माहिती दिल्या। पहिल्या पावण्यार घरांचे सर्वेक्षण कर राज्यांनी आणि संघराज्यांनी निमणो थारायिल्ल्या वेळापत्रका प्रमाण पहिलो पावणो 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या काळांत जातलो असे तांणी सांगले। अनु 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट या काळात स्वतःची गणना करपाची सुविधा 15 दिसांच्या काळात जातली आणि राज्य आणि संघराज्यांत वेळापत्रक वेगवेगळे असतले असे आयुक्तांनी नदरेक हाडले। दरेका राज्य आणि संघराज्यात स्वतःची गणना केल्या उपरांत 30 सप्टेंबर मेरेन 30 दिसांच्या काळात घरांच्या सर्वेक्षण कार्यावळी जातल्यो असे तांणी मुखार सांगले। गणना पोर्टल 16 भाषांनी उपलब्ध जातली असे तांणी नदरेक हाडले। पहिल्या पावण्याचे प्रस्न पहिलीच कळयल्यात आणि दुसऱ्या पावण्याचे प्रस्न वेळार उजवाडायतले अशी माहिती तांणी फुडें दिली। जनगणनेची दुसऱ्या पावण्यार जातीगणता जातली असे तांणी मुखार सांगले। मिशन कर्मयोगी, ज्याका नॅशनल प्रोग्राम फॉर सिव्हील सर्व्हिसीस कॅपॅसिटी बिल्डींग अशें म्हणतात, हो सरकाराचो एक मुखेल उपक्रम असून ताचो हेतू सतत शिकप आणि क्षमताय आधारित प्रशिक्षणातल्यान नागरी सेवांनी सुदारणा करपाचो आसा। या उपक्रमाचा भाग म्हणून साधना सप्ता ही सप्तकभर चलपी क्षमता निर्माण कार्यावळ 2 ते 8 एप्रिल मेरेन जातली। भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम, केरळ, माहे, हिमालय आणि अस्तंत बंगालात व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। भारतातल्या शीतल देवीक वर्ल्ड आर्चरीन पॅरा आर्चर ऑफ द इयर असे नामांकन फाव झाला। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नेदरलँड्साचे प्रधानमंत्री रॉब जॅटन हांचे कडेन टेलिफोनावरवी संवाद साधलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजराताच्या भोंडेर आसात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन बिहार आणि कर्नाटकाच्या दौऱ्यार आसतल्यो। कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात रबी 2025-26 हंगामात विक्रमी प्रमाणात दाळ आणि तेलबिया मेळोवपा खातीर राज्य सरकाराच्या प्रस्तावांक मान्यताय दिल्या। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबऱ्यो सोपल्यो। मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें। नमस्कार।